स्तोत्रसंहिता अध्याय 101 मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन. हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन, मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. आहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन. मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्टी ठेवणार नाही. अनाचाराचा मी द्वेष करतो, तो मला बिलागणार नाही. हेकेखोर लोक मला सोडतील, मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही. आपल्या शेजारीची गुप्तपणे निंदानालस्ती करण्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ट चालीरीतीचा आणि उर्मट वागणुकीचा आहे, त्याची मी सहन करणार नाही. देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे, म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील. जो सचोटीच्या मार्गाने चालतो, तोच माझा सेवक होईल. कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत. लाबडीचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही. देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करीत जाईन. वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.